विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. बदलापूरमधील चिमुरड्यांवर शाळेत झालेल्या अत्याचार प्रकरणी आंदोलन करणाऱ्या नागरिकांना पुण्यातील विविध शाळांच्या पालक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला असून सर्वप्रथम या शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे. घडलेल्या प्रकाराला शाळा व्यवस्थापन देखील तेवढेच जबाबदार असून मुख्याध्यापिका आणि अन्य कर्मचाऱ्यांना निलंबित करून अथवा माफीनामा जाहीर करून उपयोग नाही तर चालू शैक्षणिक वर्षासाठी या शाळेची मान्यता रद्द करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. शाळेतील सीसीटीव्ही आणि अन्य यंत्रणा व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झालं आहे. शिवाय कामावर कर्मचारी नेमताना त्याचे पूर्ववर्तन तपासलं गेलं नाही हा देखील अक्षम्य हलगर्जीपणा असल्याचा आरोप पालक संघटनांनी केला आहे. या प्रकरणात संस्था वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे असा थेट आरोप देखील पालक संघटनांकडून करण्यात आला आहे. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन विज्ञान संस्थेमध्ये विशेष मतदार नोंदणी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. निवडणूक विभागानं उपलब्ध करून दिलेल्या मतदार हेल्पलाईन ऍपद्वारे नमुना क्रमांक 6 भरून मतदार नोंदणी करण्याविषयी प्राध्यापक महेश महांकाळ यांनी मार्गदर्शन केलं. समाज माध्यमावरील अभिव्यक्ती म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण असल्यामुळे त्याचा वापर करताना चांगल्या वाईट परिणामांचा सांगोपांग विचार करून केला पाहिजे असं मत केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात व्यक्त केलं. कॅलिडस अकादमीच्या वतीनं डिजिटल मीडिया आणि नवे प्रवाह या विषयावर आयोजित कार्यक्रमात मोहोळ बोलत होते. कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांनी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना रक्ताचे नमुने बदल करण्यासाठी मदत केल्याचं उघड झालं आहे. येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पसार झाला आहे. या कैद्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. राजू दुसाने असं त्याचं नाव असून त्याला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप आणि दंडाची शिक्षा झाली होती. दुसाने याची वर्तणूक चांगली असल्यानं त्याची रवानगी खुल्या कारागृहात करण्यात आली होती. पुणे महापालिका हद्दीत नव्यानं समाविष्ट झालेल्या 34 गावांच्या परिसरात देखील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. शहरालगतच्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामं सुरू असल्यानं त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक दिवसभर अवजड वाहनांच्या माध्यमातून सुरू असते त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते शिवाय अपघातांचा धोका देखील वाढला आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असलेल्या किमान 115 जागांवर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज असल्याचा अहवाल वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं तयार केला आहे. गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे पुणे रेल्वे स्थानक परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीनं कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज पुण्यात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर निदर्शनं केली. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गेले अनेक दिवसांपासून हे कामगार आंदोलन करत आहेत. विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेल्या वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार मुक्त वयाच्या 60 वर्षापर्यंत शाश्वत रोजगार देण्यात येऊन त्यांना वीज कंपनीच्या रिक्त पदांवर सेवेत सामावून घ्यावं ही त्यांची मुख्य मागणी आहे. भोई प्रतिष्ठानच्या वतीनं गणेशोत्सव हा अंमली पदार्थ आणि सायबर गुन्हेमुक्त होण्यासाठी विशेष प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मिलिंद भोई यांनी पत्रकार परिषदेत दिली. याअंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात येणार असून पुणेकरांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या राष्ट्र उभारणीच्या कार्यात हातभार लावावा असं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 9वी डॉक्टर हेडगेवार स्मृती एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धा रविवारी 25 ऑगस्टला क्रीडा भारती पुणे महानगरतर्फे आयोजित करण्यात आली आहे. 10 आणि 14 वर्षाखालील त्याचप्रमाणे खुला गट अशा 3 गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी 20,000 रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. वडिवळे धरणाच्या सांडव्यातून कुंडली नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार या विसर्गात बदल करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन पुणे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केलं आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज दिवसभर ढगाळ हवामान होतं. उद्याही अशाच हवामानासह कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.